निगडीत कोणताही निर्णय जर घ्यायचा असेल तर तो डाईसशी निगडीत असणार आहे. जे काही माहिती आपण डाईस मध्ये गोळा करू त्याच्याशी निगडीत निर्णय होणार आहे. दुसरी कोणतीही माहिती ग्राह्य धरली जाणार नाही. हे करण्याचे दोन कारण होते. पहिला, हे माहिती उपलब्ध असून सुद्धा आमची यंत्रणा आणि इतर यंत्रणा माहिती गोळा करण्यामध्ये बिझी राहत होती. माहिती आपल्याकडे उपलब्ध होती, ते आपण वापरत नव्हतो. कारण काय सांगत होतो की या माहिती जुनी झाली, दोन महिने जुनी आहेत, तीन महिने जुनी आहेत, बरोबर नाही. शासनाने असा निर्णय घेतला सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्ही माहिती गोळा केलेली आहेत ते ग्राह्य धरा, आणि जे काही बदल असेल तर पुढच्या सप्टेंबर मध्ये तुमच्या समोर येणारच आहे. तो 2 सप्टेंबर मध्ये परत परत तीच माहिती गोळा करण्याचे काही कारण नाही. त्यामुळे शिक्षकांचा वेळ वाया जातो. शिक्षणासाठी जो वेळ खर्च केली पाहिजे ते अनावश्यक कामांमध्ये खर्च केला जातो. तो एक कारण होता. आणि दुसरा, हे जो माहिती आपण वारंवार कलेक्ट करत होतो त्यामध्ये तफावत होत होती. तो कोणतं ग्रह धरायचे त्याबद्दल संभ्रम निर्माण होता. म्हणून शासन निर्णय घेतलेला आहे की दरवर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये जे काही माहिती संकलित होईल त्याच्या आधारावर सगळं नियोजन होईल, त्याच्या आधारावर पुढची पॉलिसी होईल, त्याच्या आधारावर जो आर्थिक तरतूद आहे ते केली जाणार आहे. थोडा उदाहरण द्यायचं असेल, समजा एका शाळेने सांगितलं माझ्याकडे 400 मुले आहेत, प्रत्यक्षात त्याच्याकडे 700 मुले होते, पण त्याने 400ची माहिती दिली, तो 400च्या आधारावर सगळे त्यांना पैसे मिळणार आहे. म्हणजे मध्यान्ह भोजन, तेवढे शिक्षक, शिक्षक पाहिजे 50 मिळतील 20. म्हणजे खरी परिस्थिती शासनाच्या समोर येणार आहे. जो आपण अर्धवट परिपक्व माहिती देत होतो ते देण्याची प्रथा बंद होईल आणि आपल्याकडे खरोखरच माहिती जी आहे ते लोकांसमोर राहील आणि ह्यामुळे गुणवत्ता मध्ये वाढ होईल. तो माझे मते एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतलेला आहे डाईस बद्दलचा. आणि सगळे आता डाईस माहितीशी लिंक करण्यात येत आहे.
म्हणजे संगणकीकृत किंवा तंत्रज्ञानावर भर देत ही आपण हा जो कायदा अंमलबजावणी सुरू आहे, तसंच आपण शिक्षकांच्या पगारासंदर्भात देखील तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं काही नवीन गोष्टी करत आहोत, तर त्या संदर्भात थोडस सांगा.
आमचे जे शिक्षक मित्र आहेत ते अत्यंत महत्वपूर्ण काम करत आहेत शिक्षणाच्या. मात्र त्यांचे जे पगार होते त्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या. आमच्याकडे तक्रारी करत होते शिक्षक की आम्हाला वेळेवर पगार मिळत नाही, खासगी शाळांमध्ये पूर्ण पगार होत नाही, अशा प्रकारच्या तक्रारी येत होत्या. म्हणून शासनाने आता निर्णय घेतलेला आहे की जसं सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सेवार्थ पद्धतीने पगार बिल तयार केले जाणार आहेत आणि थेट बँक अकाउंटमध्ये पगार जमा होणार आहे, त्याच धर्तीवर 100% शिक्षकांचे पगार बिल कम्प्युटरच्या मार्फत तयार होणार आहे. आणि त्यासाठी आपण शालार्थ नावाचा सॉफ्टवेअर तयार केलेला आहे आणि शिक्षकांची पगार थेट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे. हा अशा प्रकारचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि त्याची अंमलबजावणीची सुरुवात करण्यात येत आहे. म्हणजे पूर्ण तयारी आता सध्या चालू आहे. आमच्याकडे 6 लाखचे सुमारे टीचर्स, शिक्षक आणि नॉन टीचिंग स्टाफ आमच्याकडे 6 लाखाच्या जवळपास आहे. टोटल स्टाफ 6 लाख. तो 6 लाख लोकांना पगार वाटणे फार मोठं काम आहे. त्यामध्ये मोठा मनुष्यबळ लागतो, त्यामध्ये मोठा वेळ लागतो आणि तरी त्यामध्ये संदिग्धता राहते, त्यामध्ये तक्रार राहतात. हे दूर करण्यासाठी हा आपण उपक्रम आपण राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि येणारे 3 ते 4 महिन्यामध्ये 100% शिक्षकांची पगार त्यांचे थेट बँक अकाउंट मध्ये जमा होतील असं आम्हाला विश्वास आहे.
आणखीन एक पुढचं पाऊल आपण घेतलेलं आहे तंत्रज्ञानाशी सांगड घालत की प्रत्येक शाळेमध्ये कम्प्युटर लॅब असावी. खासगी शाळेत तर आहेच पण प्रत्येक घराघरात संगणकात शिरलेला आहे आणि मुलांना त्याचं ज्ञान लहानपणीच मिळणं अनिवार्य झालंय, तर त्या संदर्भात आपण काय काय पावलं उचलली?
आता तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये झपाट्याने वाटचाल ज्या ज्या पद्धतीने सुरू आहेत त्यापासून आपल्या मुलांना आपण जास्त वेळ दूर ठेवणे योग्य होणार नाही. कारण जसे आपण सांगितलं प्रत्येक ठिकाणी लहान वयापासून मुले आता संगणक बरोबर आता ते खेळायला लागले आहेत किंवा काम करायला लागले आहेत. हे लक्षात घेता शासनाने 2 निर्णय घेतलेले आहेत. पहिला निर्णय, प्रथम जेवढी आपल्याकडे माध्यमिक शाळा आहे त्यामध्ये कमीत कमी 10 कम्प्युटर असणारी एक संगणक लॅब प्रत्येक माध्यमिक शाळांमध्ये द्यायचं आहे. आणि ह्या निर्णयाच्या अनुषंगाने आतापर्यंत आपण 3000 माध्यमिक शाळांमध्ये कम्प्युटर लॅब्स तयार केलेले आहेत आणि 3000 जे लॅब्स आहेत 3000 शाळांमध्ये त्यामध्ये 10 कम्प्युटर्स आहेत आणि खासगी संस्था मार्फत ते लॅब चालवली जात आहेत. आणि हे 5 वर्ष ते खासगी संस्था चालवणार आहेत, मुलांना शिकवणार आहेत, त्या शाळेंचे शिक्षकांना शिकवणार आहेत आणि त्याच्या नंतर ते शाळेला हँड ओव्हर करणार आहेत. म्हणजे फार चांगल्या प्रकारे ज्ञान आमच्या शिक्षकांना आणि आमच्या मुलांना कम्प्युटरमध्ये मिळणार आहे. दुसरा जो निर्णय आता आपण घेत आहोत ह्या अनुषंगाने की येतो माध्यमिक शाळांमध्ये झाला जे अपर प्रायमरी शाळा आहे माने सहावी सातवी आठवीची जो क्लास आहे त्यामध्ये सुद्धा कम्प्युटर लॅब्स आपल्याला करायचे आहे. म्हणजे इथून पुढे दोन ते तीन वर्षांमध्ये प्रत्येक उच्च प्राथमिक शाळांमध्ये सुद्धा आपण कम्प्युटर लॅब तयार करणार आहोत.
निश्चित. आपण ह्या तंत्रज्ञाना संदर्भातील पुढचे प्रश्न आहे किंवा आणखीन ट्रेनिंग संदर्भात आहे ते एक प्रश्न असा विचारतो म्हणजे की साधारण आर्थिक तरतूद जी आहे या सगळ्या संदर्भातली ती कशी विभागलेली केंद्र किंवा राज्य सरकार यांमध्ये.
केंद्राकडून आपल्याला माहिती असेल की प्राथमिक शिक्षणाला चालना देण्यासाठी किंवा त्यामध्ये भर घालण्यासाठी केंद्र शासनाने ज्यांना म्हणतो सर्वशिक्षा अभियान सुरू केलेलं आहे
जी
त्याला आता जेवढे 10 वर्ष झालेले आहेत तो केंद्र शासन 65% अनुदान देतो आणि राज्य शासनाची 35% जबाबदारी आहे. तो दरवर्षी आपण सर्वशिक्षा अभियान अंतर्गत एक प्लॅन तयार करतो राज्याची गरजा लक्षात घेता मुलांची गरजा लक्षात घेता ज्या ज्या ठिकाणी कमतरता आहे ते लक्षात घेता आपण एक प्लॅन तयार करतो ते आपण दिल्लीमध्ये सादर करतो आणि तो मान्य झाल्यानंतर 65% केंद्र निधी देते आणि 35% निधी आपण देतो. ह्या वर्षी 12-13 जो प्लॅन आपला आहे तो 2600 कोटीचा आहे. तर 2600 कोटी आपण सर्वशिक्षा अभियानामध्ये खर्च करत आहोत आणि त्याच्या 65% केंद्राकडून येत आहे आणि 35% आपला आहे
राज्यातर्फे
आणि त्यामध्ये नवीन उपक्रम जे काही कमतरता आहे ते दूर करण्यासाठी उपाययोजना आपण करतो.
इंग्लिश ट्रेनिंग संदर्भात सुद्धा आपण एक अपार क्रांतिकारी असा निर्णय घेतलाय तर त्याची काय माहिती सांगाल.
आपल्या राज्यामध्ये जो एक मोठी कमतरता दिसून आली होती तो अशी होती की आपले जे शिक्षक आहेत त्यांना इंग्रजीचा पुरेसं ज्ञान नाही आणि म्हणून आपले शिक्षक आणि ऍज अ रिझल्ट आमच्या मुलांना इंग्लिशमध्ये जसं पाहिजे तसं प्रकारच्या नॉलेज नसल्यामुळे अडचणी येत होत्या. ते दूर करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न केले. आपल्या शिक्षकामार्फत इंग्लिशची ट्रेनिंग देण्याची सुरुवात केली परंतु त्यामध्ये विशेष यश भेटला नाही. मात्र गेल्या 5 महिन्यापासून आपण एक नवीन उपक्रम हाती घेतलेला आहे तो आहे ब्रिटिश काउन्सिलच्या बरोबर आपण एक करार केलेला आहे आणि ब्रिटिश काउन्सिल याने त्यांची पद्धतीप्रमाणे इंग्लिश शिकवण्यासाठी सुरुवात केली आहे आणि 2 वर्षांमध्ये ते जवळपास 70,000 आपले जे शिक्षक आहे त्यांना इंग्लिशमध्ये ट्रेन करणार आहे आणि त्यासाठी त्यांना जवळपास 1,000 मास्टर ट्रेनर्स मिळालेले आहेत ब्रिटिश काउन्सिलने. त्याची अत्यंत क्लिष्ट अशा प्रकारची प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेतून जे उत्तीर्ण झाले असे 1,000 शिक्षक त्याने आपले निवडलेले आहेत आणि ते मास्टर ट्रेनर म्हणून काम करत आहेत आणि ते इतर जे शिक्षक आहेत 70,000 त्यांना ट्रेनिंग देणार आहे.
वाटतं इंग्रजी शिक्षणाच्या बाबतीत ब्रिटिश काउन्सिल ही अग्रगण्य संस्था मानली जाते.
अत्यंत अग्रगण्य आहे त्यांची अत्यंत ख्याती आहे त्यांना चांगलं काम आहे. तो विश्वास आहे मला की आमचे जे शिक्षक आहेत त्यामध्ये कॉन्फिडन्स वाढेल त्याच्या इंग्लिशमध्ये ज्ञानामध्ये भर पडेल आणि म्हणून आपल्या राज्याला फायदा होईल.
साहेब स्पोर्ट्सच्या संदर्भात या सुद्धा काही योजना आपल्या या सगळ्या याच्या अंतर्भाग आहेत कायद्याच्या त्याची अंमलबजावणी आपण कशी करतो.
शिक्षण हा कायदा 2009 आहे त्यामुळे तरतूद अशी आहे की मुलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि म्हणून प्ले ग्राउंडची तरतूद आहे आणि वयानुरूप खेळण्याची संधी बालकांना मिळाली पाहिजे. हे लक्षात घेता आपण प्राथमिक शिक्षणाच्या स्तरावर खेळासाठी योग्य ते भर देण्याची सुरुवात केली आहे. यासाठी केंद्र शासनाची एक योजना आहे ज्यांना आपण म्हणतो पायका पंचायत युवक क्रीडा स्कीम. यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीला आपण 1,00,000 रुपये तरतूद देणार आहोत आणि त्या 1,00,000 रुपयांमध्ये प्रत्येक ग्रामपंचायती स्तरावर किमान खेळाची सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे स्थानिक मुलांना आणि जर अशा प्रकारच्या सार्वजनिक जर मैदान उपलब्ध नसेल तर शाळाच्या मैदानमध्ये अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे. तर आमच्या माणूस तर असं आहेत की जो शाळा आहेत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये त्यामध्ये सगळी सुविधा उपलब्ध झाली पाहिजे जेणेकरून आपल्या मुलांना आणि सकाळी संध्याकाळी शाळाचा वेळ संपल्यानंतर बाकी लोकांना त्याचा फायदा मिळू शकेल. आणि हे एक झाला तर एक खेळाबद्दल प्रेम निर्माण होईल एक संस्कृती निर्माण होईल आणि खेळाकडे लोकांचा कल वाढेल असं आपल्याला.
आणि शिवाय मला वाटतं क्रीडा हा विषय जेव्हा आपण इंट्रोड्यूस करतो त्यावेळेला साधारण एक शारीरिक दृष्ट्या पण सुदृढ विद्यार्थी किंवा गर्भात होतात त्यामुळे हा अत्यंत महत्वाचा विषय आहे.
श्रोते
हो आपण शालेय शिक्षण या संदर्भातली 2009 केंद्र सरकारचा कायदा आहे, बालकांचं मूलभूत आणि हक्काचं शिक्षण या संदर्भातला कायदा केंद्राने केला, त्या संदर्भातली अंमलबजावणी आपण कशी करत आहोत याची आपण माहिती घेतली. पहिल्या भागात आपण कायद्याची मूळ व्याप्ती याकडे लक्ष दिलं. दुसऱ्या भागात आपण शालेय व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या आणि कार्यकक्षेसंदर्भात माहिती घेतली. आणि आजच्या भागात तिसऱ्या भागात आपण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कशा पद्धतीने ही जी योजना आहे ती आणखीन आपण पुढे राबवत आहोत याची माहिती घेतली. शालेय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव श्री जे एस सहारिया साहेब यांनी आपल्याला अत्यंत विस्तृत अशी माहिती दिली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि मनापासून आभार तुमचे.
धन्यवाद.